नमस्कार. ही चौथी प्लेलिस्ट समर्थ बोधाच्या चौथ्या चॅप्टरवर आधारित आहे. या चौथ्या अध्यायात आपण मंगलाचरणाचा श्लोक समजावून घेतला होता. आपल्या आत्मारामापर्यंत स्वामी रामापर्यंत पोचण्यासाठी जो आपण हा आंतरिक प्रवास सुरू केलाय, त्या इनर जर्नीचा शुभारंभ या पहिल्या मनाच्या श्लोकातून समर्थ करून देतात. या मंगलाचरणात विश्वाचा जो मुळारंभ, त्या ज्ञानस्वरूप गणपतीची कृपा संपादन करून नंतर त्याची शक्ती स्वरूप शारदा, विद्येची देवी सरस्वती हिचे स्तवन करून तिलाही प्रसन्न करून समर्थ मग आपल्याला रघुवीराच्या या मार्गावर चालायचे कसे असते, याचा बोध या मनोउपनिषदातून करतात. लोहगाव येथील सद्गृहस्थ बापूराव कुलकर्णी यांनी हा मंगलाचरणाचा श्लोक प्रत्यक्ष अनुभवला. त्यांची कथा आपण या प्लेलिस्टमध्ये ऐकणार आहोत. लोहगाव हे छोटस गाव दोन महान तीर्थक्षेत्रांच्या मध्ये वसलेलं आहे. लोहगावाच्या एकीकडे 35 किलोमीटर्सवर तुळजापूर आहे, जिथे श्री राम प्रभूना रावणाला नष्ट करण्याचे वरदान देणारी रामवरदायिनी, शिवाजी महाराजांना आपली तलवार भवानी तलवार देणारी महिषासुर मर्दिनी, आई तुळजा भवानी, सज्जनांच्या रक्षणासाठी भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी तिष्ठत आहे. तर लोहगावाच्या दुसरीकडे 38 किलोमीटर्सवर आपले माहेर, आपल्या स्वामी माऊलीचे अक्कलकोट आहे. तर या लोहगावचे बापूराव कुलकर्णी हे एकनिष्ठ दत्तभक्त होते. दत्तप्रभूंची भक्ती करून ते आपल्या कुटुंबासोबत सुखाने नांदत होते. पण म्हणतात ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, मॅन इज अंडर द कंट्रोल ऑफ हिज फेट. नशिबात असतं तसंच घडतं. आणि मग हे नशीब कोण घडवतं? आपणच घडवतो आपल्याच कर्माने. अवर पास्ट डीड्स मेक आर प्रेझेंट अँड आर प्रेझेंट डीड्स डिसाइड आर फ्युचर, शेप अवर डेस्टिनी. बापूराव कुलकर्णींना ह्याचाच प्रत्यय आला, एक्सपिरियन्स आला. पूर्व संचितानुसार आधीच्या आयुष्यात केलेल्या चुकीच्या कर्मामुळे, बिकॉज ऑफ सम रॉंग डीड्स डन अर्लियर आयदर इन द प्रेझेंट लाईफ ऑर इन सम प्रिवियस लाईफ्स, त्यांना घशाचे दुखणे उद्भवले आणि कंठ छिद्राने विथ अ होल इन द थ्रोट ते पीडित झाले. जनरली असं गळ्याला भोक अगदी तुरळक रेअर केसेसमध्ये थ्रोट कॅन्सरमध्ये पडतं. या कंठछिद्रामुळे बापूराव अगदी हैराण झाले. अन्न तर सोडाच, पण थोडे पाणी जरी प्यायले तरी या गळ्याच्या भोकातून ते परत बाहेर पडत असे. यामुळे बापूरावांचे अन्न पाणी जवळजवळ सुटलेच आणि त्यांची प्रकृती खालावत चालली. बापूरावांना बरं वाटावं, त्यांची या आजारातून सुटका व्हावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले, पुष्कळ औषधोपचार केले, परंतु गुण येईना. अनेक उपासतापास केले पण बापूरावांना जरा सुद्धा आराम पडेना। अखेरीस कंटाळून अतिशय त्रासलेल्या बापूरावांनी गाणगापुरात जाऊन अनुष्ठान करायचे ठरवले। महत कष्टानंतर ते अक्कलकोट मार्गी गाणगापुरास आले आणि कंठ छिद्राच्या महाभयंकर मरणाकडे नेणाऱ्या या व्याधी निवारणार्थ त्यांनी श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू केले। प्रकृती अजिबात साथ देत नसतानाही बापूराव कुलकर्णींनी अतिशय श्रद्धेने श्री गुरुचरित्राचे सप्ताह पठण पार पाडले, म्हणजे 7 दिवसात पूर्ण गुरुचरित्राचे वाचन केले। रोज निर्गुण पादुकांचे दर्शन घेत श्री दत्तप्रभूंचे नामस्मरण करत अत्यंत भक्तिभावाने आणि आर्ततेने आपली भक्ती सेवा श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरणी त्याने रुजू केली। श्री गुरुचरित्राचे श्रद्धेने सप्ताह पठण केले तर दत्तप्रभूंची कृपा होतेच होते, प्रचिती निश्चितपणे येतेच। बापूराव कुलकर्णी ही सात्विक व श्रद्धाळू असल्यामुळे व अनन्यपणे दत्त महाराजांना शरण जाऊन त्यांनी गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे त्यांनाही स्वप्नदृष्टांत झाला। ही हॅड अ विजन ऑफ गुरुदेव दत्त इन हिज ड्रीम। स्वप्नात त्यांना दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभला आणि त्यांच्याकडून स्पष्ट सूचना मिळाली, पार्थिव गणपतीची पूजा करा। पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला, म्हणजे मातीचा गणपती। पार्थिव गणेश पूजनामध्ये शुद्ध माती घेऊन त्यापासून स्वहस्ते, म्हणजे जो पूजा करणार आहे त्यांनी स्वतः पूजेची गणेश मूर्ती तयार करायची असते आणि नंतर त्याची स्थापना स्वतःच्या डाव्या हाताच्या तळहातावर करून गणेशाचं विधिवत पूजन करून लगेच मग त्या मूर्तीचं विसर्जन करायचं असतं। भाद्रपद महिन्यातल्या गणेश चतुर्थीला जी घरोघरी गणपतीची पूजा केली जाते ते हे पार्थिव गणेश पूजनच होय। पुढे बापूरावांचा जो भाग्योदय झाला त्याची सुरुवात या पार्थिव गणेश पूजनानेच झाली। याबद्दल आपण आपली जी पुढची सण उत्सव सिरीजची प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट 4, पार्थिव गणेश पूजनाचे महत्त्व, यात डिटेलमध्ये या विषयावर बोलणार आहोत। असो, तर श्री दत्ताची आज्ञा झाल्यावर लगेचच बापूरावांनी पार्थिव गणेश व्रत सुरू केले। गाणगापूरची पवित्र माती घेऊन रोज त्याचा पार्थिव गणपती करून त्या मूर्तीचे अगदी सागर संगीत पूजन ते करू लागले। असेच एके दिवशी मठात डाव्या हातावर पार्थिव गणेश स्थापन करून त्याचे पूजन करीत असताना अचानक एक भला मोठा भुजंग साप मागून त्यांच्या अंगावर चढू लागला। हे दृश्य पाहताच मठातील उपस्थित सर्वजण अरे ब्राह्मणा तेथून लवकर उठ, बाजूला हो, असे बापूरावांना सांगू लागले। अंगावर सापाला पाहून बापूराव अतिशय घाबरले, भीतीने थरथरायलाच लागले, पण त्या भेदरलेल्या अवस्थेतही त्यांना आपल्या जीवापेक्षा हातावर स्थानापन्न केलेल्या गणपती देवाचीच जास्त काळजी वाटली। दत्त आज्ञेनुसार चालू केलेल्या पार्थिव गणेश व्रतावरची त्यांची श्रद्धा एवढी की तळहातावर गणेशाचे पूजन चालू असताना उठायचे कसे हा मोठाच प्रश्न त्यांना पडला. त्यांची ही निष्ठा पाहून बहुतेक त्या दीन दयाळ परमेश्वरालाच त्यांची दया आली आणि बापूरावांची त्यांनी या संकटातून लगेच सोडवणूक केली. आता काय करू कसं करू या विचारात बापूराव असतानाच त्यांच्या थरथरणाऱ्या हातामुळे त्यांच्या हातातील गणपतीची मूर्तीच खाली पडली आणि मूर्ती खाली पडल्यावर तो सर्पही चटदिशी पळून गेला. या घटनेनंतर बापूरावांच्या गळ्यास थोडा आराम पडू लागला. त्यांची कंठ छिद्राची व्याधी कमी होऊ लागली. देवाच्या कृपेने आता आपण पूर्ण बरे होऊ अशी खात्री त्यांना आता वाटू लागली. अशातच त्यांच्या भक्तीसेवेने प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी त्यांना आता आदेश दिला, हरिगुण वर्णन कवित्व करा. या दत्त आज्ञेने परत बापूराव बुचकळ्यात पडले. वेदांचा अभ्यास नाही, शास्त्रांचे ज्ञान नाही, विद्या नाही, असं असताना मला देवाचे श्रीहरीचे वर्णन करणारी कवने, डिवोशनल पोएटिक कंपोजिशन्स कशी काय स्फुरू शकतील या विचाराने ते चिंतित झाले. पण दत्त आज्ञाप्रमाण, दत्तप्रभूंच्या आज्ञेचे पालन हे केलेच पाहिजे असा योग्य असाच विचार करून त्यांनी अभंग रचना करायला लगेच सुरुवात केली आणि बघता बघता 300-400 अभंग त्यांनी रचले सुद्धा. पण यात प्रॉब्लेम असा झाला की प्रत्येक अभंगाचे पहिले 3 चरण त्यांना उत्तम जमले, पहिल्या 3 ओळ्या त्यांना छान स्फुरल्या, पण शेवटचा 4th चरण काही केल्या त्यांना जमेना. एवढे अभंग रचले, दत्त आज्ञेचे मनोभावे पालन केले, पण सर्वच्या सर्व अभंग अपूर्ण राहिले. या विचारामुळे बापूराव फार कष्टी झाली. अभंग पूर्ण का होत नाहीयेत या चिंतेने ते अगदी व्याकुळ झाले आणि दत्त प्रभूंना आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा असे म्हणत आर्ततेने आळवू लागले. चिंतातूर बापूरावांची भक्तवत्सल दत्तप्रभूंना दया आली आणि पुन्हा एकदा त्यांनी बापूरावांना स्वप्न दृष्टांत दिला. भक्ता, पूर्ण ब्रह्म परमपुरुष अक्कलकोटास नांदत आहेत, तर त्यांना शरण जाऊन त्यांचे चरण कमल अनन्य भावाने भजा म्हणजे कार्य होईल. आम्हीच अक्कलकोटी प्रत्यक्ष अवतार घेऊन वास करत आहोत, याविषयी मनात कसलाही संशय येऊ देऊ नका. सदा सर्वदा वेद विहित मार्गाने आचरण असू द्या. Let your actions be in compliance with the conduct prescribed by the Vedas. हा हितोपदेश म्हणजे कल्याणासाठी केलेला उपदेश तुमच्यात ठसला पाहिजे. इथे दत्तप्रभू बापूरावांना अक्कलकोटस्थ समर्थांच्या दर्शनानंतर तुमचे अर्धवट राहिलेले अभंग पूर्ण होतील हे आश्वासन, हे प्रॉमिस तर देत आहेतच, पण शाश्वत कल्याणासाठी फॉर इटर्नल वेलबिईंग हरी गुण वर्णनाला सदाचरणाची कशी जोड हवी याचे महत्वही पटवून देत आहेत. दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार बापूराव लगेच अक्कलकोटी आले आणि पूर्ण शरणागत होऊन समर्थांच्या चरणी त्यांनी लोटांगण घातले. तेव्हा परब्रह्म स्वामी समर्थांनी त्यांच्या सुकुमार अति कोमल अशा चरण कमलानी बापूरावांच्या गळ्यास अमृत स्पर्श केला आणि लगेच अभंगांची चौथी चरणे जी बापूरावांना काही केल्या जमत नव्हती ती सांगण्यास सुरुवात केली. आपल्याकडून अपूर्ण राहिलेल्या अभंगांची चतुर्थ चरणे सर्वज्ञ स्वामी समर्थांच्या मुखातून श्रवण करून बापूराव धन्य झाले. स्वामी मुखातून जणू साक्षात सरस्वतीच प्रकटली. श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत. त्यांच्यात सर्व देवी देवतांचा वास आहे याची त्यांना आता खात्री पटली आणि भारावून अत्यानंदाने ते स्वामी देवांचे गुणवर्णन करू लागले. परब्रह्म स्वामींच्या सेवेसाठी ते नंतर थोडे दिवस अक्कलकोटास राहिले. स्वामी माऊलींनी केलेल्या पूर्ण कृपेमुळे त्यांची कंठ छिद्राची व्याधी समूळ नष्ट झाली आणि नंतर त्यांची अभंग रचनाही संपूर्णपणे होऊ लागली. पुढे या बापूरावांनी भक्ती रसानी ओथंबलेले अपार अभंग रचले. सदा हरिगुण वर्णनात दंग विरक्त असे बापूराव नंतर संतपदास जाऊन पोचले. लोहगाव परिसरात भक्तगण त्यांना दास बापू या नावाने आदराने संबोधू लागले. या दासबापूंचा अखेरचा काळ पंढरपुरात गेला. तिथेही त्यांनी खूप मोठे धर्मकार्य केले. तर अशा या गुरुकृपेच्या वर्षावात नाहून निघालेल्या संत कवी दास बापूंना वंदन करत आपण ही प्लेलिस्ट इथेच थांबूया.
Jay, Jay.